नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमका प्रादेशिक खबर देता. या सत्रात मुखेल खबरो. खाजणशेती पुनर्जीवित करप, कर्मचाऱ्यांचो उणाव राज्य नोकरी भरती आयोगावरवी करप, दरेदेगे जरपी बेकायदेशीर कारवाय आड कारवाय करप अशा साबार प्रस्नांचेर आयज गोय विधानसभेच्या अधिवेशनात चाली चर्चा. त्रिपूट ह्या पहिल्या स्वदेशी जहाजाचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्ले हांणी केले लोकार्पण. क्विटल बेतला जावपी सन्मान आयोजकाचो प्रस्ताव गोय उद्देगीक उदरगत महामंडळान न्हयकारला. मुख्यमंत्री वशिष्ठ गुरु पुरस्कारा खातीर मागयल्यात स्वयं नामांकना. आता पुराय खबरो. खाजण शेती पुनर्जिवीत करपाची सरकाराची मुख आसा. हाजेर राष्ट्रीय न्हयरादरीकडेन गोय सरकारान केल्ल्या कबलातीवरवी निधी घेवन संबंधित काम करतले अशी माहिती मुखेलमंत्री दत्तर प्रमोद सावंत हांणी दिली. 2 म्हयन्याभितर आयसीआरआरवरवी तज्ञ संशोधकाची समिती नेमून गोयच्या खाजण शेतींच्या जमनीची तशेंच खाजण शेतीविशी उप्रशिल्ल्या प्रस्नांचेर फुडल्या 6 म्हयन्याभितर तोडगो काडटले अशें मुख्यमंत्र्यान म्हळें. हे काम करतना शेतकार मुणकार तशेंच मामलेदाराकूय तशेंच लोकांक विश्वासात घेवन तांच्यो सुचोवण्यो घेवन खाजण शेती पुनर्जिवीत करता अशी माहिती मुखेलमंत्र्यान दिल्या. खाजण शेतांनी खारें उदक वचून शेतां पिड्ड्यार जातात. ही शेतां पयली भशेन आतां लोक करनात. मानशेची पावणी घेवपी स्वताचो फायदो चित्तात आनी मात पावणी करतना फावो ती खबरदारी घेना अशे साबार प्रस्नाक लागून खाजण शेती धोक्यान आसा अशे सभाघरांच्या वांगड्यांनी आज लक्षवेधी सुचने वेळार सभाघराच्या नदरेक हाडून दिले. ह्यावर फक्त कांय दिसांपुरतीच न्हय जाल्यार 365 दीस खाजण शेतीची काळजी घेवपाक जाय अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. उत्तर गोंयच्या ग्रामीण उदरगत यंत्रणेच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांचो उणाव आसा हाका लागून गावातली उदरगतीची कामां अडकून उरता. पंचायती उदरगतीच्या कामांचे प्रस्ताव धाडटा मात हे प्रस्ताव सध्या धुलखायत पडल्यात. उत्तर गोंयातले उदरगतीच्या कामाचे सुमार 342 कामांच्या प्रस्तावाक ह्या कार्यालयान मंजुरी दिवंक ना. ह्या कामाचो अदमाशीत खर्च करपाचे काम लेगीत करूंक ना अशें आमदार विरेश बोरकार हांणी सभाघराच्या नदरेक हाडून दिले. ही कामां केन्ना मेरेन जातली काय असो प्रस्न तांणी आयडीएचे मंत्री गोविंद गावडे हांकां केलो. ह्या वेळार कर्मचाऱ्यांचो उणाव राज्य नोकर भरती आयोगावरवी नोकर भरती करून सुटावो करता तशेंच अडकून उरिल्ली कामां जाता तितल्या बेगीन करून दिता अशें आश्वासन मंत्री गोविंद गावडे हांणी दिले. राष्ट्रीय खेळ सर्त पॅरा ऑलिंपिक सर्तींनी पदकां फावो जाल्ल्या खेळगड्यांक सरकारान जाहीर केली इनामां चवथी पयली दितले अशें आश्वासन खेळा मंत्री गोविंद गावडे हांणी सभाघरांत दिले. केदार गावडे हांणी 2024 पॅरिसांत जावपी पॅरा ऑलिंपिकांत वांटो घेवपी खेळगड्यांक सरकार कशा पद्दतीन मदत करता काय असो प्रस्न प्रस्नोत्तराच्या वराक केल्लो. जाल्यार आमदार विजय सरदेसाय हांणी ह्या वेळार पदां जिखिल्ल्या खेळगड्यांक सरकारान इनामां तशेंच कॅश इनामां दिवपाचे जाहीर केल्ले मात ती इनामां संबंधीत खेळगड्यांक अजून मेरेन मेळूंक ना अशें सभाघराच्या नदरेक हाडलें. खेळगड्यांक प्रशिक्षण दिवपा खातीर जे प्रशिक्षक नेमल्यात तांकां परत सरकारान प्रशिक्षण दिवप गरजेचें आसा. हे शिवाय खेळगड्यांक लागता ते साहित्य खेळगड्यांक तशेंच प्रशिक्षकांक क्लिनीक तशेंच हेर सुविधा खात्यान वेळात उपलब्ध करून दिवची अशी मागणी ह्या वेळार आमदार जी तारोलकार हांणी केली. हो प्रस्न जाता तितल्या बेगीन सुटावो करता अशें उतर ह्यावेळी खेळमंत्री गोविंद गावडे हांणी दिले. दर्यादेगांचे सोरो पिवपासयत बेकायदा घडणुकांक आळबंद घालपा खातीर राखीव दळाच्या पुलिसांची नेमणूक जातली. पर्यटक मार्गदर्शक म्हणून बेकायदो दलाली करपी टाउट तशेंच दर्यादेगेचे सोरो पिवपाट कारवाय सुरू जाल्या. वर्सभरात दर्यादेगांचेर सोरो पिवपा खातीर 222 जाणांक तालाव दिला तशेंच 331 बेकायदा दलालांचेर तालाव दिवन कारवाय केल्या. आमदार कार्लोस फरेरा हांच्या अतारांकीत प्रस्नाक पर्यटन मंत्री रोहन खंवटे हांणी लेखी जाप दिल्या. कोविडा उपरांत राज्यातले पर्यटन उबारी घेवपाक लागला. पर्यटकांचो आंकडो वाडत आसतना बेकायदो घडणुकांचे प्रमाणूय वाडटा. दर्यादेगेचेर सोरो पिवपासयत राज्यात बेकायदा टावटांचे प्रमाण वाडत आसा. पुराय गोंयात 23 एप्रील 2023 ते जून 2024 मेरेन सोरो पिवपा खातीर 222 जाणांचेर तालाव दिवन कारवाय केल्या. 222 जाणां कडल्यान 4,24,000 रुपयाचो तालाव एकठांय जाला. ह्या मार्गदर्शक म्हणून वावरपी दलावांक तालाव घालपाचे प्रमाण दक्षिण गोंया परस उत्तर गोंयात चड आसा. सरकारी हॉस्पिटलांनी भलायकी केंद्रांनी दुयेंतीचेर उपचार करपी दोतोरांचो उणाव आसतना गोरवांच्या हॉस्पिटलांनी सुद्धा दोतोरांचो उणाव आसा. गोरवांच्या हॉस्पिटलांनी दोतोर आनी सहायकाची 45 पदां रिती आसात. आमदार क्रूज सिल्वा हांच्या अतारांकीत प्रस्नाक गोरवा पोसपी खात्याचे मंत्री निळकंठ हळदणकर हांणी लेखी जाप दिली. गोरवा पोसपी खात्यात दोतोर अधिकारी हांची 56 पदां आसात. हाजे पैकी 21 पदां रिती आसा. सहायकाची 146 पदां आसा. ह्यापैकी 24 पदां रिती आसात. टॉक काराजळेच्या हॉस्पिटलात दोतोर आनी सहायक मिळून 8 अधिकारी आनी कर्मचारी आसात. हे भायर पोरणे गोंय गोवा वेल्ला आनी चोडणा गावा खातीर दरेकी 1 सहायक आसा. म्हापशा गोरवा पोसपी आनी देखभाल करपी हॉस्पिटलात दोतोर आनी सहायक मिळून 12 कर्मचारी आसात. तशेंच हळदणा उपकेंद्रात 1 सहायक आसा. होण्या 70 हॉस्पिटलात दोतोर आनी सहायक 4 आसात. ते भायर केरी रावण परये सुल्ला ह्या उपकेंद्रात दरेकी 1 सहायक आसा. ते भायर गोरवांचेर उपचार करपा खातीर डिस्पेन्सरी आसात. पिर्ला, कावरे, मळकर्णे, कोठंबी, गावडोंगरी, आगोन, लोलये, खेतोडे आणि आगरवाडा ह्या गावांनी सहायकांची नेमणूक आसा अशी माहिती मिळली. खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात. त्रिपूर ह्या पहिल्या स्वदेशी जहाजाचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांच्या हस्तुकी लोकार्पण झाले. त्रिपूर हे जहाज देशाच्या झुजनौका बांधपाच्या क्षमतेची अनुकरणीय साक्ष. गोवा शिपयार्ड लिमिटेडान भारतीय नौदळा खातीर अत्याधुनीक फ्रिकटेक्स तयार करपाक सक्षम आशिल्ल्या भारतीय शिपयार्डाच्या लिगात हाडला. भारताची विशाल दर्यादेग हिंद महासागरा मेरेन पसरल्या. भारतीय नौदळ हिंद महासागरात महत्वपूर्ण शक्ती म्हणून उदेता. देखून भारतीय नौदळाचे आधुनिकीकरण आणि सर्वोत्तम माची म्हणून शस्त्र आणि सेन्सरांनी सुसज्ज असप महत्वाचे असा. सगळ्या अडचणीचे मात करून हो महत्वाचा पावणो गाठिल्ल्या खातीर गोवा शिपयार्डाच्या कर्मचाऱ्यांचे राज्यपालांनी हेवेळार अभिनंदन केले. हेवेळार नौदळ उपमुखेली व्हाईस एडमिरल कृष्णा स्वामीनाथन, गोवा शिपयार्डाचे अध्यक्ष ब्रजेश कुमार हांचे सयत संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी, नौदळाचे ध्वज अधिकारी हजर आशिल्ले. दृढ निश्चय आणि हल्लो करपाची ताक आशिल्ल्याचे प्रतीक म्हणून या जहाजाक त्रिपूट हे नाव दिला असे स्वामीनाथन हांणी ह्या वेळार सांगले. नेटान व्हावपी वाऱ्याक आणि धुमशणा घालपी पावसाक लागून खूप कडेन झाडां पडपाची पालसणां कोसळपाच्यो घडणुको चालूच आसा आनी झाडां पडून कांय जाणांक गंभीर दुखापत जाल्यार तर कांय जाणांक मरण लेगीत आयला. तीन दिसा आदी गार्सिया दार्दनाकडे झाड पडून एक तरणाटे चली भुरगे सोपले. आयचे पालिकेन गंभीरतायेन दखल घेवन दोन पंगड झाडांच्यो फांद्यो कापपाक आनी धोकादायक झाडां काडून उडोवपाक नेमल्यात. सध्या प्राथमिक निरीक्षणात महानगरपालिकेच्या वळेरी 14 झाडां धोकादायक तर 90 झाडांच्यो फांद्यो कापपाचेर काम चल्लां. राज्यात पावसान 50 दिसां भितर 100 उपल्या. विक्रमी पावसा वांगडा नेटाचे वारे आशिल्ल्यान झाडां पडप, पत्रे हुबप, घरादारां मोडप, पालसणां कोसप, रस्ते खचप आनी उदक साचप हे प्रकार पुराय राज्यभरात जाल्यात. अशा जाल्ल्यान लोक बेजारल्यात आनी भियेल्यात. हाची गंभीरतायेन दखल घेवन महानगरपालिकेन ही पावलां उखल्ल्या. संरक्षण एक्स्पो जाल्ल्या क्विटल द्वेतूल पठाराचेर इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक म्हणल्यार ईडीएम महोत्सव घडोवन हाडपाचो सनबर्न आयोजकाचो प्रस्ताव गोंय उद्देगीक उदरगत महामंडळान न्हयकारला. आयएनएसा कडेन उलयतना जीएसटीएसचे अध्यक्ष आनी आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हांणी सांगले की सनबर्नाचो प्रस्ताव मंडळान न्हयकारला. सनबर्नान क्विटलात ही कार्यावळ घडोवन हाडपाचो प्रस्ताव मंडळ बसकेंत आमी न्हयकारलो अशें तांणी सांगले. किटलातली सुमार 12,00,000 चौखण मीटर जमीन कांय वर्सां आदी अन्न प्रक्रिया पार्क स्थापन करपाची सरकारान घेतिल्ली. सनबर्नान 28 ते 30 डिसेंबर मेरेन दक्षिण गोंयात 18 आवृत्ती जातली अशी जाहीर केल्या उपरांत जिल्ह्यातले कार्यकर्ते आनी लोकांनी निषेध करपाक सुरवात केल्या. शेनवारा फलक घेवन दक्षिण गोंयचे कार्यकर्ते आनी लोक जिल्हाधिकारी इमारतीसमोर जमले आनी सनबर्नाच्या ईडीएम महोत्सवाक आड घोषणाबाजी केली. फाटल्या वर्सा सनबर्नाक राज्याच्या उत्तर जिल्ह्यातल्या थळाव्या लोकांचो विरोध जावपा सयत जायत्या समस्यांक तोंड दिवचे पडिल्ले. थळाव्या लोकांचो विरोध लक्षात दवरून गोंय पर्यटन खात्यान 31 डिसेंबराक सनबर्न म्युझिक फेस्टिवल करपाक परवानगी न्हयकारलेली. शिवोली मतदारसंघातल्यान भाजपाचे आमदार डिलायला लोबो हांणी 31 डिसेंबराक सरकारान सनबर्न फेस्टिवल करपाक परवानगी दिवची न्हय अशी विनवणी केली. ताचो परिणाम थळाव्या रेस्टॉरंटाच्या वेवसायाचेर जातलो आनी येरादारीची घसमुड्डी जाल्ल्यान लोकांक मध्यान राती प्रार्थनेक हजर रावपाक मेळचे ना अशें तांणी म्हणिल्ले. देखून उपरांत 28 ते 30 डिसेंबर मेरेन संगीत महोत्सव आयोजीत केल्लो. शिक्षण संचालनालयान मुख्यमंत्री वशिष्ट गुरू पुरस्कार 2023-24 खातीर गोंय राज्यातल्या पात्र शिक्षकांकडच्यान स्वयं नामांकनां मागयल्यात. शिक्षकांनी पणजे, म्हापशा आनी मडगांवच्या शिक्षणीक विभागाकडेन 23 जुलै ते 12 ऑगस्ट मेरेन आपली नामांकनां नोंद करची. विहित नमुन्यातले अर्ज आनी मार्गदर्शक तत्वां संबंधित तालुक्याच्या एडीईआय आनी विभागीय कार्यालयांनी उपलब्ध आसात. चड म्हायती खातीर www.education.gova.in ह्या वेबसायटीचेर भेट दिवची. उत्तर गोंय जिल्हो न्यायदंडाधिकाऱ्यान दिवचल म्हालांतल्या मुळगांव पंचायत वाठारांत शिरोडवाडी कॉलनी वटेन वचपी अंतर्गत रस्त्याचेर कुळागर फार्मास अमकार जंक्शना सावन 10 मीटर अंतराचेर एक हंप प्रकारचो स्पीड ब्रेकर घालून येरादारीक सुचोवणी दिवपी तकटे लावपाचे आदेश दिल्यात. तशेंच नारायणनगर होण्या वटेन वचपी अंतर्गत रस्त्यांचेर पांडुरंग ठाकूर हांच्या घरा लागीं जंक्शना सावन 10 मीटर अंतराचेर एक हंप प्रकारचो स्पीड ब्रेकर घालून येरादारीक सुचोवणी दिवपी तकटे लावपाचो आदेश दिला. तर गोंय जिल्हो न्यायदंडाधिकाऱ्यान पेडणे म्हालांतल्या आगरवाडा पंचायत वाठारांतलो आगरवाडा ते मांद्रे रस्त्याचो भाग सगळ्या प्रकारच्या वाहनां खातीर एक मार्गी म्हणून अधिसूचित केला. उत्तर गोंय जिल्हो न्यायदंडाधिकाऱ्यान पेडणे म्हालांतल्या मांद्रे पंचायत वाठारान मदला माज मांद्रे हांगाच्या एचडीएफसी बँके लागसार आश्वे रस्त्याच्या जंक्शनाक लागून 110 मीटर अंतरा मेरेन आजोबा देवळा लागी गोवा पर्यटन पार्कींग ते लोटस रिसॉर्ट मेरेन नो पार्कींग वाठार अधिसूचित केला. आनी आतां खबरो सोंपोवच्यो पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. खाजण शेती पुनर्जिवीत करप, कर्मचाऱ्यांचो उणाव, राज्य नोकरी भरती आयोगावरवी करप, दर्यादेगे चलपी बेकायदेशीर कारवाय आड कारवाय करप अशे साबार प्रस्नाचेर आयज गोंय विधानसभेत अधिवेशनात चर्चा जाली. त्रिपूट ह्या पहिल्या स्वदेशी जहाजाचे राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय हांणी केले लोकार्पण. किटल वेतला जावपी सन्म आयोजकांचो प्रस्ताव गोंय उद्देगीक उदरगत महामंडळान न्हयकारला. मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू पुरस्कारा खातीर मागयल्यात स्वयं नामांकना. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.